सलग दुसऱ्यांदा भारताने मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजेच मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर. नमस्कार, मी आहे संग्राम आणि माझ्या बरोबर आहे नॅशनल अवॉर्ड विनिंग ऍक्टर, रायटर आणि प्रोड्युसर, ज्याला आपण वळू, विहीर, देऊळ आणि गाभरीचा पाऊस अशा हिट फिल्म्स मध्ये बघितलंय, गिरीश कुलकर्णी. गिरीशला मी मगाशी गमतीत म्हटलो की अरे तू सुद्धा रेडिओ मधनं सुरुवात केलीस, मलाही आता फिल्म्स मध्ये चान्स दे ना. चार चौघात असा प्रश्न विचारल्यामुळे मित्राचं मन कसं दुखवायचं आणि पब्लिक मध्ये विचारल्यावर मग त्याची नाचक्की कशी करायची. म्हणून बिचारा गिरीश म्हणला नाही नाही देईन ना तुला एखादा रोल लवकरच वगैरे. एवढं गिरीश कुलकर्णीनं म्हणणं सुद्धा इज अ व्हेरी बिग थिंग. पण गिरीश, खरं तर मलाच तुला आधी एक रोल द्यायचा आहे. आयबीएन लोकमत वर रविवारी सकाळी 9:30 द फोकनाड शो नावाचा एक पॉलिटिकल सटायरचा शो मी चालू केलाय. तो मीच लिहिलाय, डायरेक्ट करतोय, होस्टही करतोय. मुंबईत थोडासा वेळ काढशील आणि त्याच्यावरती आपण पॉलिटिकल सटायर, ह्युमर या सगळ्यावरती गप्पा मारू.
हो, नक्की
करत
जरूर.
पहिले हम आपको रोल देंगे. गिरीश कुलकर्णी, थँक यू व्हेरी मच फॉर टॉकिंग टू अस मित्रा.
थँक्यू. हॅव अ ग्रेट डे.
शिक्का सीझन 4 ची दुसरी कॅटेगरी म्हणजे तुमचे आवडते ज्यूसवाले. त्या कॅटेगरीचे 3 फायनलिस्ट नॉमिनी, सगळे टॉप ऑफ द टॉप पुण्यातले. या गर्मीवर मात करण्यासाठी ज्यांच्याकडे आपण धाव घेतो त्यांची नावं मी डिक्लेअर करणार आहे तुमच्या वोट्स मधून. लास्टचा चान्स, व्हॉट्सअप करा शिक्का स्पेस तुमच्या आवडत्या ज्यूस ठिकाणाचं नाव, तुमचं नाव आणि हे पाठवायचं 8975935935 ला. मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम. जाते रहो.